दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्रे या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटावर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. मित्रांनो, तुम्ही कधी कल्पना केली आहे का, जर झाडांना आपण विष दिलं तर काय होईल बरं? तुम्हाला ठाऊक आहे की पहिल्यांदा कृत्रिम डोळा म्हणजेच आर्टिफिशियल आय कुणी बरं तयार केला असेल? आणि बरं का दोस्तांनो, ज्या व्यक्तीने ह्या दोन्ही गोष्टी करून बघितल्या आहेत त्याच शास्त्रज्ञांनी एखाद्या सुपर हिरोप्रमाणे विद्युत लहरींचा झटका दिला, म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा झटका दिला. एखाद्या सुपर हिरोच्या सिनेमामध्ये दाखवतात ना, अगदी तसंच. कोण होता बरं हा महान शास्त्रज्ञ? दोस्तांनो, वनस्पतींच्या संवेदना जाणणाऱ्या या वैज्ञानिकाचं नाव आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस. मित्रांनो, ते नेहमीच म्हणायचे, शोध पेटंट घेण्यासाठी नसतात, तर ते साऱ्या जगाला ज्ञात व्हावेत, कळावेत व त्यापासून जगाचं कल्याण व्हावं यासाठी असतात. चला तर मग ऐकूयात जगदीशचंद्र बोस यांच्या जीवनातील काही मजेदार गोष्टी. त्यांनी एकेकाळी खूप छान नोकरी केली बरं का, पण त्या नोकरीत मिळणारा कमी पगार नाकारला. ऐकूया का ते. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या एका तरुणानं तेथील ख्यातनाम विद्यापीठाची पदवी म्हणजेच रिनाउंड युनिव्हर्सिटीची डिग्री मिळवून तो मायदेशात काम करण्यासाठी कलकत्त्यास परत आला. नोकरीसाठी फारशी खटपट करण्याची वेळच त्याच्यावर आली नाही. त्याची हुशारी पाहून भारत मंत्र्यांच्या शिफारसीमुळं त्याला खास युरोपियांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुप्रसिद्ध अशा प्रेसिडेन्सी कॉलेजात हंगामी प्राध्यापक म्हणजेच प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. फार थोड्याच काळात तो तरुण प्राध्यापक विद्यार्थी वर्गात लोकप्रिय झाला. विज्ञान विषय शिकवताना त्याचा प्रत्यक्ष प्रयोगावर म्हणजेच प्रॅक्टिकलवर जोर असे. त्या तरुणाचा पहिला पगार घेण्याची वेळ आली तेव्हा तो गोरा युरोपियन नसल्यामुळं त्याला गोऱ्या प्राध्यापकांच्या 2/3 एवढाच पगार देण्यात आला. बरं का दोस्तांनो, त्या काळी गोरा म्हणजे युरोपियन आणि काळा म्हणजे भारतीय असा समज होता. या स्वाभिमानी तरुण प्राध्यापकाला ही गोष्ट खटकली. आपल्याच मायभूमीत गोरा आणि काळा असा भेदभाव केला जावा याचं त्याला खूप वाईट वाटलं. त्यानं विचार केला की प्रत्यक्षात गोरा युरोपियन प्राध्यापक व काळा भारतीय प्राध्यापक म्हणजे आपण, या दोघांच्या शिकवण्यात फरक तर नव्हता. मग असा भेदभाव का? आपल्याला कमी पगार का मिळावा? हा स्वाभिमानी व देशप्रेमी प्राध्यापक पेटून उठला. त्यानं पूर्ण पगाराची मागणी करून कमी पगार स्पष्टपणे नाकारला आणि 3 वर्ष पगार न घेता तो जबाबदारीनं प्राध्यापकाचं काम करतच राहिला. आपणही गोऱ्या प्राध्यापकाने एवढा पगार घेण्यास लायक आहोत हे त्यानं सिद्ध केलं आणि अखेरीस पूर्ण पगार घेतला. तत्वासाठी झगडताना हा 3 वर्षांचा काळ त्यानं आर्थिक टंचाईत आणि अडचणीत काढला, पण शेवटी विजय मिळवला. कोण होता बरं हा स्वाभिमानी तरुण भारतीय प्राध्यापक? मुलांनो, डॉक्टर जगदीश चंद्र बोस हे त्यांचं नाव. वेगवेगळ्या पदार्थांचा अभ्यास करणारं म्हणजेच वेगवेगळ्या मटेरियल्सची स्टडी करणारं पदार्थ विज्ञान आणि वनस्पतीशास्त्र म्हणजेच झाडांच्या जीवनाबद्दल माहिती मिळवणारं शास्त्र, याला बॉटनी सुद्धा म्हणतात बरं का. तर या पदार्थ विज्ञान आणि वनस्पतीशास्त्रात त्यांनी पुढे लावलेल्या शोधांमुळे साऱ्या जगात त्यांचा नावलौकिक झाला. दोस्तांनो, आपण ऐकूयात की लहान वयातच जगदीशचंद्र बोस यांना किती निसर्गाचं वेड होतं ते. डॉक्टर जगदीशचंद्र बोस या थोर वैज्ञानिकाचा जन्म तत्कालीन बंगाल प्रांतातील ढाका जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा राणीखल गावी झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र हे फरीदपूर येथे अधिकाऱ्याच्या पदावर होते. उदार अंतकरण आणि वागणुकीतील साधेपणा यामुळे ते गावात खूप लोकप्रिय होते. सगळ्यांना ते आवडायचे. त्यांच्या या वागणुकीचा आणि संस्कारांचा लहानग्या जगदीशचंद्राच्या मनावर चांगला परिणाम झाला. मोठेपणी आपल्या मुलानं सरकारी नोकरीतच राहावं असा त्यांचा अजिबात आग्रह नव्हता. उलट मोठा झाल्यावर जगदीशचंद्रानं विज्ञान संशोधनात नाव कमवावं, सायंटिफिक रिसर्च करावा, मान्यता मिळवावी, लौकिक संपादन करावा असं त्यांना मनापासून वाटायचं. वयाच्या चौथ्या वर्षी भगवानचंद्रांनी जगदीशचंद्राला स्वतःच्या देखरेखीखाली चालवलेल्या बंगाली पाठशाळेत घातलं. त्यात प्रामुख्यानं शेतकरी, मजूर, कोळी आदी बहुजन समाजातील माणसांची मुलं असत. ही मुलं छोट्या जगदीशचंद्राला वनस्पती म्हणजेच झाडं, जलचर म्हणजेच पाण्यात राहणारे प्राणी आदींच्या रंजक गोष्टी सांगत. त्यामुळे लहान वयातच त्याचं निसर्गप्रेम जागृत होऊन तो साप, सरडे, जलचर, खारी, फुलपाखरे, कीटक, वनस्पती यांच्या सहवासात रमू लागला. त्यांच्याबरोबर फार वेळ घालवू लागला. लहानपणी जगदीशचंद्र नानाविध छोटे छोटे प्राणी व कीटक धरून घरी आणत आणि त्यांची देखभाल आणि निरीक्षण करत. तासन तास त्यांच्याकडे बघत बसत. गावाजवळील नदीतून तो मासे आणि पाणसर्प देखील पकडीत असे आणि ही सारी प्राणीजत्रा तो एका पिंजऱ्यात ठेवत असे. त्यांची घरं, पिंजरे स्वच्छ करण्यात आणि त्यांना खाऊ घालण्यात जगदीशचंद्र बराच वेळ घालवायचा. फार काय, पण आपल्या खाऊसाठी मिळणारे पैसे पण बाल जगदीशचंद्र या प्राण्यांवर, त्यांच्या अन्नावर आणि पिंजऱ्यावर खर्च करायचा. जगदीशचंद्रांचे हे प्राणीप्रेम बघता खरं तर ते प्राणीशास्त्रज्ञच झाले असते. परंतु कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये त्या काळी हा विषयच नव्हता, त्यामुळे हे घडूच शकलं नाही. लहानपणी जगदीशचंद्रांना सांभाळायला एक नोकर यायचा. तो त्यांना साहसकथा तसंच रामायण महाभारतातील कथागोष्टी सांगायचा. लहानपणापासूनच जगदीशचंद्र कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्यात जबरदस्त जिज्ञासा होती. म्हणजे अगदी किरकोळ गोष्टीबाबत ते फार क्युरियस असायचे. विविध पुस्तकांचं वाचन आणि निसर्ग अवलोकन करून ते आपल्या वडिलांना नाना प्रश्न विचारायचे आणि त्यांचे वडील पण त्यांना गप्प बाईस असं न म्हणता त्यांच्या प्रश्नांना योग्य अशी उत्तरं देऊन त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करायचे. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर व्यायामाची पण त्यांना खूप आवड होती. घोड्यावर बसणं आणि कुस्ती करणं यातही त्यांना रस होता. बरं का मित्रांनो, त्यांनी त्यांच्या वसतीगृहाच्या कोपऱ्यातच एक बगीचा बनवला होता. ऐकूया या बगीच्याची गंमत. जगदीशचंद्रांचं प्राथमिक शिक्षण संपलं. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन मॅट्रिकच्या परीक्षेत उच्च श्रेणी संपादन केली. म्हणजे त्यांनी खूप चांगले ग्रेड्स मिळवले बरं का. आणि मुलांनो, तेव्हाच्या काळात ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. वयाच्या फक्त 22व्या वर्षी BA आणि BSC पदव्या त्यांनी मिळवल्या. म्हणजे ज्या वयात सामान्य माणसाकडे एक डिग्री असते त्या वयात जगदीशचंद्रांकडे BA आणि BSC ह्या दोन डिग्रीज होत्या. झेवियर्स कॉलेजमध्ये जगदीशचंद्रांना कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचं सान्निध्य लाभलं. रवींद्रनाथांची साथ लाभल्यामुळे जगदीशचंद्रांच्या मनावर खूप परिणाम झाला. बंगालच्या या दोन्ही सुपुत्रांनी पुढे साऱ्या जगात आपलं नाव गाजवलं. कॉलेजच्या वसतीगृहात वास्तव्य असताना जगदीशचंद्रांनी तेथील एका कोपऱ्यात छोटासा बगीचा पण तयार केला होता. फावल्या वेळात ते त्या बगीचाची देखभाल करायचे. तिथल्या वनस्पती, पाने, फळे, फुले यांचं आवडीनं निरीक्षण करत बसायचे. मात्र हे करताना त्यांचं अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष झालं नाही बरं का? परिणामी त्यांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपला पहिला नंबर कधीच सोडला नाही. महाविद्यालयात फादर लाव या पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापकाचा जगदीशचंद्राच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. त्यांच्यामुळेच जगदीशचंद्रांना पदार्थ विज्ञानाची म्हणजेच मटेरियल सायन्सची गोडी लागली आणि वैज्ञानिक प्रयोगांची आवड निर्माण झाली. वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स ते करून बघत असत. कॉलेजमधील विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगाची उपकरणं जगदीशचंद्र तासन तास निहाळत बसत. कितीतरी वेळ ते त्या डिव्हाइसेस इन्स्ट्रुमेंट्सकडे बघत बसले असायचे. त्यांच्या पदार्थ विज्ञानाच्या आवडीचं मूळ इथेच रुजलं असेल. मित्रांनो, पुढे जगदीशचंद्रांनी वैज्ञानिकशास्त्र सोडून पदार्थ विज्ञानाकडे ते वळले. म्हणजेच काय तर डॉक्टर बनण्यासाठी मेडिकल सायन्सला ते गेले होते. परंतु ते सोडून पुढे ते मटेरियल सायन्सकडे वळले. आपल्या प्राध्यापकांच्या आग्रहानुसार जगदीशचंद्र बोस यांनी उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला जायचं पक्क केलं. पण त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी डॉक्टर व्हावं, वैद्यकशास्त्र शिकावं. म्हणून ते लंडन विद्यापीठातील वैद्यक शाखेत दाखल झाले. पण त्याआधी उच्च शिक्षणासाठी विलायतेस जाण्यास आवश्यक असलेला पैसा उभा करण्याचा प्रश्न उद्भवला. पूर्वीही खूप पैसा जमा करायचा म्हणजे एक कठीणच काम होतं. तेव्हा त्यांच्या आईनं उदार मनानं आपले सगळे दागिने विकून शिक्षणासाठी परदेश गमनाचा आपल्या मुलाचा मार्ग मोकळा करून दिला. वैद्यक शाखेत जगदीशचंद्र दाखल झाले खरे, परंतु तिथल्या प्रयोगशाळेतल्या वासांनी त्यांना ॲलर्जी होऊ लागली. त्यांची तब्येत बिघडू लागली. तिथेच त्यांनी वैद्यकशास्त्र शिक्षणाला रामराम ठोकला. म्हणजेच काय, वैद्यकशास्त्र शिकणं सोडून दिलं. मग पुढे जगदीशचंद्रांनी लंडन विद्यापीठ सोडून केम्ब्रिजच्या ख्राईस्ट महाविद्यालयात पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या तीन विषयांचा अभ्यास सुरू केला. इथेच त्यांना लॉर्ड रेले, फ्रान्सिस डार्विन अशा ख्यातनाम प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभलं. या फेमस प्रोफेसर्सच्या गायडन्समध्ये जगदीशचंद्र बोस यांनी लंडन विद्यापीठाच्या पदव्या मिळवल्या. लंडनमधनं शिक्षण संपल्यानंतर भारतात ते परत आले आणि कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आणि तिथेच हा काळ्या गोराचा मतभेद त्यांना लक्षात आला. बरं का दोस्तांनो, या हरहुन्नरी शास्त्रज्ञानं घरीच प्रयोगशाळा थाटली होती. ती कशी ते ऐकूयात. दोस्तांनो, जगदीशचंद्रांनी प्राध्यापकी बरोबरच संशोधनही सुरू केलं, म्हणजेच रिसर्च सुरू केलं. आपल्या घरीच त्यांनी छोट्याशा प्रयोगशाळेची स्थापना केली. त्यांच्या स्वतःच्या अंगी यंत्रकौशल्य असल्यानं त्यांच्या प्रयोगशाळेतील बरीच उपकरणं आणि यंत्र देखील त्यांनीच बनवली. अगदी एखाद्या इंजिनियरप्रमाणेच त्यांना डिव्हाइसेस आणि इक्विपमेंटमधलं देखील पूर्ण ज्ञान होतं. मग त्यांनी कोहरर नावाचं एक विद्युत लहरी मापक यंत्र तयार केलं. या यंत्राद्वारे त्यांनी अचूकपणे विद्युत किरणांच्या लहरींची दीर्घ किंवा लघु असल्याची मोजमाप केली. म्हणजेच इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्ट आणि लॉंग वेव्सची मोजमाप केली. आणि अशा प्रकारे एक नवीन शोध लावून जगातील वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केलं. स्फटिकामुळे प्रकाशाला मिळणारी दिक्प्राप्ती हा त्यांनी लिहिलेला पहिला प्रबंध होता. त्या मागोमाग लंडनच्या रॉयल सोसायटीनं त्यांचं विद्युत वक्रीभवनाचं मोजमाप हे आर्टिकलही प्रसिद्ध केलं. जर्मन वैज्ञानिक हर्ट्स याच्या एक पाऊल पुढे टाकून त्यांनी शॉर्ट वेव्हची अधिक ताकद प्रयोग करून लोकांपुढे अधिक ठसठशीतपणे मांडली. इंग्लंडमधील इलेक्ट्रिशियन मासिकात त्यांचे दोन लेख प्रसिद्ध झाले बरं का. इंग्लंडमधील इलेक्ट्रिशियन मासिकात त्यांचे दोन लेख प्रसिद्ध झाले. सन 1895 इयर 1895 मध्ये लंडन विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. याच काळात विद्युत चुंबकीय लहरींबाबत संशोधनास जोर आला होता. जगदीशचंद्रांनी त्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. इटालियन शास्त्रज्ञ गुलिमो मार्कोनी हे देखील याच वेळी याबाबत संशोधन करत होते. विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करता येतील आणि कुठल्याही वायरशिवाय त्या इच्छित स्थळी पाठवून त्यांच्याकडनं काम करून घेता येईल अशी जगदीशचंद्र बोसांची अटकळ होती. आपल्या घरगुती उपकरणांच्या सहाय्यानं त्यांचे यासंबंधीचे प्रयोग सुरूच होते. घरी ते नानाविध प्रकारचे प्रयोग करून पाहायचे. पुढे 1895 कलकत्ता टाउन हॉलमध्ये तत्कालीन गव्हर्नर समोर तारा नसलेल्या विद्युत लहरी सोडण्याची किमया जगदीशचंद्रांनी करून दाखवली, अगदी एखाद्या सुपर हिरो प्रमाणे. क्षेपण आणि ग्रहण यामध्ये तेव्हा 75 फूट अंतर होतं. मध्ये 3 भल्या भक्कम भिंती होत्या. क्षेपण केंद्रातून शक्ती निघाली आणि तिनं 75 फुटावरील एक घंटा वाजवली, एक पिस्तूल उडवलं आणि वजनही ढकललं. थोडक्यात काय तर ताराशिवाय म्हणजेच वायरशिवाय संदेश पाठवून डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी गव्हर्नरांसह उपस्थित सर्व मंडळींना आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावली. पण शोध हे पेटंट घेण्यासाठी नसतात, तर ते साऱ्या जगाला ज्ञात व्हावेत, कळावेत व जगाचं त्यापासून कल्याण व्हावं यासाठी असतात. अशी त्यांची धारणा असल्यानं त्या अत्यंत महत्वपूर्ण अशा शोधाचं पेटंट घेण्याच्या ते भानगडीत पडले नाहीत. बरं का मुलांनो, एकदा पेटंट घेतलं म्हणजे तो शोध त्या शास्त्रज्ञाच्या नावावर रजिस्टर होतो. पण जगदीशचंद्रांनी तसं केलं नाही. पेटंट घ्यावं म्हणून अनेक जण त्यांच्या मागे लागले. या शोधामुळे पुढे संदेशवहन क्षेत्रात मोठी क्रांती घडेल आणि भरपूर आर्थिक प्राप्ती पण होईल असंही त्यांना सांगण्यात आलं. परंतु पेटंट न घेण्यावर ते ठाम राहिले आणि त्यामुळेच हा शोध जगासाठी खुला राहिला. पण पुढे हा शोध मार्कोनींच्या नावावर जमा होऊन त्यासाठी त्यांना पुढे नोबेल पुरस्कार देण्यात आला. तरीही जगदीशचंद्रांना याचा खेद वाटला नाही. आपल्या तत्वांशी ते ठामच होते. यानंतर जगदीशचंद्रांनी कृत्रिम डोळा तयार केला. अपारदर्शक वस्तूंचे म्हणजेच ओपेक ऑब्जेक्ट्सचे प्रकाशीय गुणधर्मही शोधले. प्रकाश व विद्युत यांचे प्रसरण आणि प्रवहन हे दोन्ही एकाच प्रकारचं असल्याचंही त्यांना आढळलं. परिवर्तन, वक्रीभवन, दिक्प्राप्ती याबाबतची मोजमापं त्यांनी घेतली. पदार्थ विज्ञानामधील संशोधनाबद्दल मग त्यांना रॉयल सोसायटीचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. तसंच तिथे व्याख्यान देण्यासाठी पण त्यांना 1897 म्हणजेच इयर 1897 मध्ये बोलवण्यात आलं. इसवी सन 1900 म्हणजेच इयर 1900 मध्ये भरलेल्या पॅरिस येथील जगातील परिषदेस डॉक्टर बोस यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं. दरम्यान कलकत्ता विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट पदवी दिली, तर पंजाब विद्यापीठानं भाषणासाठी आमंत्रित केलं. व्याख्यानाचं मानधन जगदीशचंद्रांनी विद्यापीठालाच परत करून त्याचा वापर संशोधनासाठी करण्यास सांगितलं. तर मित्रांनो, आता आपण माहिती करून घेणार आहोत की डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी आपलं सारं लक्ष पदार्थ विज्ञानाकडून थेट वनस्पतीशास्त्राकडे कसं वळवलं. सन 1903 म्हणजेच 1903 निर्जीव आणि सजीव वस्तू अगर वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये पूर्णपणे ऐक्य असतं असा शोध त्यांनी लावला. तसंच आपल्या शरीरावर होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया वनस्पती कशा प्रकट करून दाखवतात हे जाणण्यासाठी एक अजबसं सूक्ष्म यंत्र बनवलं. सूक्ष्म म्हणजे अगदी बारीक. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका यंत्रानं प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींमध्ये सुद्धा ज्ञानकार्य होत असतं असं त्यांनी सिद्ध केलं. एखादी क्रिया घडल्यानंतर प्राण्यांवर जसे त्याचे परिणाम होतात तसेच ते वनस्पतींवरही होतात हे त्यांनी ठामपणे मांडलं. त्यासाठी वनस्पतींच्या हालचाली सहजपणे समजू शकतील अशी यंत्र देखील त्यांनी तयार केली. झाडांची हालचाल मोजणारं एक छोटंसं मशीन त्यांनी डिझाईन केलं. वनस्पतींच्या संवेदना या नावाचं पुस्तक देखील डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लिहिलं. वनस्पती संबंधीच्या आपल्या संशोधनासाठी त्यांनी लाजाळूच्या झाडाची निवड केली. अन्नातील जीवनसत्व, मादक पदार्थ, अल्कोहोल आणि विष यांचे मानवावर जसे परिणाम होतात तसेच ते वनस्पतींवरही होतात हे पण डॉक्टर जगदीशचंद्रांनी सिद्ध केलं. वनस्पतींना विष दिलं म्हणजे त्या गलितगात्र होतात, त्यांच्यातील प्राण निघून जातो. या डॉक्टर बोस यांच्या सिद्धांताला काही विदेशी शास्त्रज्ञांनी टवाळकी करण्याच्या हेतूनं आव्हान दिलं, त्यांना चॅलेंज केलं. विदेशी शास्त्रज्ञ म्हणाले, आमच्या समोर आम्ही जे विष तुमच्या हाती देऊ ते तुम्ही वनस्पतींना द्या. जर त्यामुळे ती वनस्पती गलितगात्र झाली तर आम्ही या शोधावर विश्वास ठेवू, असं त्यांनी जगदीशचंद्रांना सांगितलं. डॉक्टर जगदीशचंद्रांचा आपल्या या सिद्धांतावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी ते चॅलेंज, ते आव्हान स्वीकारलं. अनेकांसमोर हा प्रयोग करण्याचं ठरलं. त्या शास्त्रज्ञांनी डॉक्टर बोस यांना विषाची पूड आणून दिली, म्हणजे थोडीशी विषाची पावडर दिली. हे विष वनस्पतींना घालण्यात आलं पण त्या गलितगात्र झालेल्या आढळल्याच नाहीत. जगदीशचंद्रांची कशी फजिती झाली, त्यांचा सिद्धांत झूठ आहे असं म्हणत ते विदेशी शास्त्रज्ञ हसू लागले. पण जगदीशचंद्रांना या गोष्टीचं अतीव आश्चर्य वाटलं. त्यांचा आपल्या शोधावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी विचार केला की ज्या अर्थी विषानं वनस्पती गलितगात्र होत नाहीत त्या अर्थी ही विष म्हणून दिलेली पूड विष नसावीच, आणि म्हणूनच ती पूड माझ्या पोटात गेली तरी काहीच अपाय होणार नाही. क्षणार्धात सर्व उपस्थितांसमोर डॉक्टर बोस यांनी उरलेली सर्व विषाची पूड आपल्या तोंडात टाकली. आता मात्र सर्व शास्त्रज्ञांचे चेहरे पाहण्यालायक झाले, कारण त्यांनी विष म्हणून दिलेली पूड हे विष नव्हतंच, ती साखरेची पूड होती. मग साऱ्यांनी बोस यांची माफी मागितली आणि तिथून काढता पाय घेतला. वनस्पतींची रोज थोडी थोडी वाढ होत असते. ती मोजण्यासाठी केस्कोग्राफ हे उपकरण डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी तयार केलं. एखाद्या वनस्पतीला आपण दुखावलं तर त्याचा तिच्यावर काय परिणाम होतो, वनस्पतींना विजेचा स्पर्श झाला तर काय प्रतिक्रिया येतात, याचं पण जगदीशचंद्रांनी अगदी बारकाईनं निरीक्षण केलं. वनस्पतींमध्ये प्रकाशामुळे अनेक रासायनिक क्रिया घडून येतात. त्यापैकी प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस ही महत्वपूर्ण क्रिया मोजणाऱ्या उपकरणाचा शोधही त्यांनी लावला. तर मुलांनो, ऐकूयात जगदीशचंद्र बोस या महान शास्त्रज्ञाला सर किताब कसा प्राप्त झाला त्याची गोष्ट. सन 1915 डॉक्टर जगदीशचंद्र बोस आपल्या प्राध्यापकाच्या नोकरीतून मुक्त झाले. आता ते शिकवण्याचं काम करत नव्हते, परंतु त्यांच्या जागतिक कीर्तीचं संशोधन कार्य लक्षात घेऊन सरकारनं त्यांना निवृत्तीनंतरही पूर्ण पगार देण्याचा खास निर्णय घेतला. परंतु सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपलं संशोधन कार्य अजिबात थांबवलं नाही. आपल्या संशोधनाची माहिती पाश्चात्यांना देण्यासाठी त्यांनी 1928 म्हणजेच 1928 मध्ये युरोपचा दौरा केला. व्याख्यानाबरोबरच विदेशी संशोधकांना त्यांनी आपल्या यंत्राद्वारे प्रयोग करून दाखवले. बोस यांच्या संशोधनानं अनेक जगद्विख्यात शास्त्रज्ञ भारावून गेले. त्यांना ते खूप आवडले. त्यांचा दौरा अत्यंत यशस्वी झाला. या दौऱ्यावरून परत आल्यावर हिंदुस्थान सरकारनं डॉक्टर जगदीशचंद्रांना मानाचा सर हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. मुलांनो, परदेशाप्रमाणे आपल्या भारतातही परिपूर्ण अशी संशोधन संस्था असावी असं डॉक्टर बोस यांचं पूर्वीपासूनचं स्वप्न होतं. आपल्या या स्वप्नांच्या पूर्तीसाठी त्यांनी 1917 म्हणजेच 1917 मध्ये कलकत्त्यास बोस इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आजही मोठ्या दिमाखानं ही संशोधन संस्था महत्वपूर्ण असं काम करते. सन 1927 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या खांद्यावर देण्यात आली. ती त्यांनी यथार्थपणे सांभाळली. त्यानंतर मात्र 1929 मध्ये म्हणजेच 1929 मध्ये त्यांनी सक्रिय संशोधनातून निवृत्ती स्वीकारली आणि त्यांनी रिसर्च करणंही थांबवलं. माझ्या संशोधनाद्वारे मी मुक्या वनस्पतींना वाचा फोडू शकलो याचा मला अभिमान आहे, असं जगदीशचंद्र नेहमीच म्हणायचे. तसंच त्यांचं या भारत देशावर फार प्रेम होतं. ते म्हणायचे, भारतात संशोधनासाठी खूप वाव आहे, कारण संशोधनासाठी आवश्यक असलेलं मन आणि संन्यस्त वृत्ती भारतीयांच्या रोमारोमात भिनली आहे. अशा या भारत देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शास्त्रज्ञाचा मृत्यू कसा झाला त्याविषयी माहिती घेऊयात. डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे थोर विज्ञान महर्षी वयाच्या 80व्या वर्षी 27 नोव्हेंबर 1937 म्हणजेच 27 नोव्हेंबर 1937 दिवशी हृदयक्रिया एकाकी बंद पडून मृत्युमुखी पडले. त्यांच्या अशा निधनामुळे भारताचीच नव्हे तर साऱ्या जगाची कधीही भरून न येणारी हानी झाली. वनस्पतींची सुखदुःखे त्यांच्या भावना लोकांपुढे मांडणाऱ्या या वैज्ञानिकाच्या मृत्यूनं जगातील शास्त्रज्ञांबरोबर कवींना सुद्धा दुःख झालं. त्यांची निधनवार्ता समजताच मायकल सॅडलर म्हणाले, बोस हे खरोखरीच जीवनशास्त्राचे कवी होते. त्यांच्या शोधात एक प्रकारचं काव्य होतं. म्हणूनच सुप्रसिद्ध कवी शेले जर आजच्या काळात असते तर ते नक्कीच विज्ञान क्षेत्राकडे वळले असते आणि त्यांनी जगदीशचंद्र यांच्याबरोबर काम केलं असतं. मित्रांनो, जगाच्या पाठीवर जोपर्यंत वनस्पतीशास्त्र आहे तोपर्यंत डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचं कार्य अमर राहणार आहे. पदार्थ विज्ञान शास्त्रातील त्यांचे महत्वपूर्ण शोध देखील मानवाला विसरता येणार नाहीत. खास करून वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांना तर डॉक्टर जगदीशचंद्रांना विसरून चालणारच नाही. जागतिक विज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे जे काही थोडेफार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले वैज्ञानिक होऊन गेले त्या डॉक्टर जगदीशचंद्र बोसांचं नाव बरंच वर आहे.